आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मुरली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयांत वेगवेगळ्या धर्माचे लोक एकवटीत रावतात अशें सांगून मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी गोंयांत एकवटाच्या म्हत्वाचेर भर दिलो. गोंयच्या सुरक्षे खातीर हो एकवट खूब म्हत्वाचो आसा अशें तांणी सांगलें. ऑपरेशन सिंदूराचें जैत हें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला देशाचे वाडटे शक्तीची एक बरी देख आसा अशें मुखेलमंत्र्यांनी मुखार म्हळें. गोंयांत वीज निर्मिती खातीर न्युक्लियर प्लांट उबारपाचो प्रस्ताव राज्य सरकारान केंद्रीय उर्जा आनी गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्री मनोहरलाल खट्टर हांचे कडेन दवरला. त्या भायर 652 कोटी रुपया हर घर जल येवजण चालीक लावपाक दितले. त्या भायर स्वच्छ भारत येवजणे खातीर राज्य सरकाराक 113 कोटी रुपया दितले अशी माहिती मनोहरलाल खट्टर हांणी दिल्या. जाल्यार मडगांवां 20 MLD STP प्लांट, साखळे 3 MLD जाल्यार फोंड्या 8 MLD STP प्लांट खातीर केंद्र सरकाराची अर्थीक मजत दितले अशी माहिती तांणी दिल्या.
गोवा प्रदेश तुलनात्मक बाकी प्रदेशो से बहुत अच्छा एक प्रकार से परफॉर्म कर रहा है. 24/7 यहां पर पावर की सप्लाई इसको सुनिश्चित किया गया है. फिर वेटेंसी लॉसेज यहां के पूरे देशभर की तुलना में काफी कम है. हर घर में यहाँ बिजली पहुंची है. यहाँ पर पानी हर घर पहुंचे इसके लिए एक योजना यहाँ के प्रांत की ओर से हमको बताई गई है, जिस पर कुल खर्च 652 करोड़ रुपया इन्होंने बताया है. उस पर हम जाकर के विचार करके और उसको खुले मन से सहायता करने का मैं वादा करता हूँ. यहाँ 4 नए प्लांट SCPs है, जिसमें मारगुआ के 20 MLD का प्लांट है, संखाली का 3 MLD का, कोंडा का 8 MLD का. तो ऐसे तीनों प्लांट के लिए और सहायता जो है वो दी जाएगी. और यहाँ अपना कोई जनरेशन का प्लांट शुरू हो इस बारे में भी हमारा विचार हुआ है. खास करके यहाँ और तो स्कोप नहीं है, लेकिन न्यूक्लियर प्लांट के बारे में जरूर चर्चा हुई है. आगे चलकर अगर यहाँ से डिमांड आएगी उसके ऊपर भी हम विचार करेंगे.
राज्यांची विजेची गरज तशेंच तरेकवार येवजणेच्या कार्यवाहीचो नियाळ आज मुंबयंत जावपी अस्तंती राज्यांचे बसकेंत घेतले. हेर राज्यांच्या वीज मंत्र्यासयत गोंयचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार बसकेंत हाजीर रावतले. केंद्रीय उर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर हांच्या फुडारपणा खाला आज मंगळारा ही बसका जातली. वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी ही माहिती दिली. मुंबयंत आज दनपारां बसकेक सुरवात जातली. राज्याचे मुखेल वीज अभियंते स्टीफन फर्नांदीस हे बसकेक हाजीर रावपा खातीर मुंबयंत पावल्यात. गोंयांत वीज निर्मिती प्रकल्प नाशिल्ल्यान भायल्यान विजेची खरेदी करची पडटा. हेर राज्यांतल्यान येवपी ग्रीडांतल्यान गोंयांत वीज मेळटा. हालींच ल्हवू सौर वीज निर्मिती जाता. हे विजेचे प्रमाण सामके उणे आसा. विजेची वाडटी गरज, गळतीचे प्रमाण उणे करप, वीज निर्मिती ह्या विशयांचेर चर्चा जातली. केंद्रीय उर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर हे सोमारा गोंयांत आशिल्ले. सोमारा राती कडेन ते मुंबयंत वचपाक भायर सरले. गोंयासयत महाराष्ट्र गुजरात ह्या राज्यांचे वीज मंत्री बसकेक हाजीर रावपाचे आसात. फाटोड्या मतदारसंघात वीज पुरवण सुरळीत आनी अखंडीत जातली अशी माहिती आमदार विजय सरदेसाय हांणी दिली. तांचे हस्तुकी काल फाटोड्याच्या 2 नव्या ट्रान्सफॉर्मराचे उक्तावण जाले. लोकांक दर्जेदार सेवा आनी अखंड वीज पुरवण दिवप गरजेचे आसा. हे दोनूय ट्रान्सफॉर्मर जे चालीक लायल्यात ते फुडल्या 10 ते 15 वर्सा खातीर फाटोड्डेकारांक फावो ती वीज पुरवण करपाक शकतले अशें सरदेसाय हांणी ह्या वेळार सांगले. नागरिकांच्यो विजे संबंधीत समस्या सोडोवपा खातीर 350 चौकोन मिटरान आनीक एक खाशेले कार्यालय बांदतले. ताका लागून लोकांक ताचो फायदो जातलो आनी तांचे प्रस्न बेगोबेग सुटावे जातले अशें सरदेसाय हांणी ह्या वेळार सांगले. हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण काल पणजेंत चडांत चड तापमान 35 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27 अंश सेल्सियस नोंद जाला. गोंयांत आज गडगड आनी जोगला मारून आनी वादळी वाऱ्यासयत हलको ते मध्यम ते उटंगराचो पावसाचो अदमास खात्यान उक्तायला. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ BCCI इंडियन प्रिमियर लीग IPL 17 मे सावन परत सुरू जातले अशें जाहीर केलां. भारतान ऑपरेशन सिंदूर सुरू केल्या उपरांत 9 मेक IPL 2025 आठवड्या खातीर स्थगीत केल्ले. रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू आनी कोलकाता नायट रायडर्स हांचे मदी 17 मेक बँगलोरच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर खेळ जातलो. IPL 2025ची खंयचीच मॅच मोहालीन धर्मशाळेन जावची ना. IPL फायनल आता 3 जुनाक जातली जाल्यार प्ले ऑफ 29 मे सावन जातले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 7 वरांक.